आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2030 पर्यंत व्यापार 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यावर भारत आणि कॅनडा यांच्यात सहमती. अमेरिकेसोबत चर्चा करायला इराणचा नकार. अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले तीव्र. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचं केंद्राचं आवाहन. राज्यभरात सर्वत्र होळी आणि शिमग्याचा उत्साह. आणि माजी कुलगुरू साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं निधन. भारत आणि कॅनडा यांच्यातला व्यापार 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. दोन्ही देशांमधला सर्वंकष व्यापार करार पूर्ण करण्यावरही सहमती झाल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यासोबत नवी दिल्ली चर्चा केल्यानंतर ते वार्ताहरांना संबोधित करत होते. दोन्ही देशातल्या व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढतील असं प्रधानमंत्री म्हणाले.
क्रिटिकल मिनरल्स पर आज हुआ एमओयू रिजिलियंट सप्लाई चेन को मजबूती देगा. स्पेस सेक्टर में हम दोनों देशों के स्टार्टअप और इंडस्ट्रीज को जोड़ेंगे. ऊर्जा के क्षेत्र में हम नेक्स्ट जनरेशन पार्टनरशिप बना रहे हैं जिसमें हाइड्रोकार्बन के साथ साथ रिन्यूएबल एनर्जी, ग्रीन हाइड्रोजन और एनर्जी स्टोरेज पर विशेष बल दिया जाएगा. हमें खुशी है कि कैनेडा ने इंटरनेशनल सोलर अलायंस और ग्लोबल बायोफ्यूअल अलायंस से जुड़ने का निर्णय लिया है.
भारत आणि कॅनडा संरक्षण संवाद स्थापन करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. तसंच यावर्षी संयुक्तपणे नवीकरणीय ऊर्जा परिषद आयोजित केली जाणार आहे. दोन्ही देशांमधल्या विविध विद्यापीठांमध्येही याप्रसंगी विविध करार झाले. अमेरिकेसोबत वाटाघाटी करायला इराणने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेची तयारी दाखवली होती. एका माध्यमसंस्थेच्या वाटाघाटीची शक्यता वर्तवणाऱ्या वृत्ताला उत्तर म्हणून लष्करी अधिकारी अली लारिजानी यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत वाटाघाटीच्या शक्यता फेटाळून लावल्या. अयातुल्ला खमेनी यांच्या हत्येचा इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी निषेध केला आहे. अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला बेकायदेशीर असून इराण स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत या युद्धात 200 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलनंही इराणवरचे हल्ले अधिक तीव्र केले. यात इराणच्या अनेक युद्धनौका तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळ नष्ट झाले. इराणमधल्या अनेक इमारती तसंच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचं मुख्यालय उद्ध्वस्त झालं आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या युरोपीय देशांनी अमेरिका आणि इस्रायलला मदतीचा हात पुढे केला आहे. तर आखाती देशांनीही इराणला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. आज अनेक अमेरिकन युद्ध विमानं पाडण्यात आल्याचं कुवेतनं म्हटलं आहे. इराणनं आखाती देशातल्या विमानतळ, बंदरं आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य केलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना पत्र पाठवून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. इराणच्या बाजूनं बोलणाऱ्या कट्टरपंथी लोकांची ओळख पटवायला केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाईची गरज यात व्यक्त केली आहे. मध्य आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे दुबईमध्ये अडकून पडले आहेत. ते त्यांच्या काही मित्रांसह पर्यटनासाठी दुबईला गेले होते. सर्वजण सुरक्षित असून कुटुंबाच्या संपर्कात आहेत असं प्रशासनानं कळवलं आहे. मक्का आणि मदिना इथं गेलेले नाशिक शहर आणि मालेगावमधले 132 नागरिक तिथं अडकले आहेत. तसंच नाशिक जिल्ह्यातले काही व्यावसायिक आणि पर्यटक दुबई इथं अडकले आहेत. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना कळवली आहे. या युद्धामुळे मुंबईतल्या JNPT बंदरावर नाशिकहून निघालेले कांद्याचे 200 तर द्राक्षांचे 35 कंटेनर अडकून पडले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा राज्यासह देशभरात साजरी होत आहे. होळी आणि धुलिवंदनानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. याविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डीच्या साईबाबा संस्थानातही होळीचा सण साजरा करण्यात आला. संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सपत्नीक होळीची पूजा केली आणि होलिका दहन करण्यात आलं. यवतमाळ जिल्ह्यात होळीनिमित्त लहान मुलं शिमग्याचा पारंपरिक घनमाकड हा खेळ खेळण्यात दंग झाली आहेत. धुळे जिल्ह्यात निमगुळ इथं महिलांनी होळीनिमित्त परिसराची स्वच्छता करून दुर्गुणाची होळी साजरी केली. होळी आणि धुळवडीवेळी मादक पदार्थांचं सेवन न करता सर्वांनी समाजाच्या प्रगतीसाठी काम करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 1300 सार्वजनिक आणि 2500 खासगी होळ्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज होळी पेटवल्यानंतर ग्रामदैवतांचा शिमगोत्सव सुरू होईल. पालख्या नाचवणं, नमनखेड्यांसारख्या लोककलाही सादर केल्या जातील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1100 जास्त ठिकाणी होळीचं पूजन होणार आहे. शिमगोत्सवानिमित्त जिल्ह्यात रोंबाट विविध खेळ खेळले जातील. काही गावात 5 तर काही गावात 7 दिवस होळीचा उत्सव चालेल. गोंदिया जिल्ह्यात आज 2900 अधिक ठिकाणी होळी साजरी केली जाणार आहे. इथल्या भगवान खाटू श्याम बाबांच्या भक्तांनी होळीपूर्वीच धुळवड साजरी केली आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करून धार्मिक गीतांवर जल्लोष करत ही होळी साजरी केली जात आहे. होळीचा सण साजरा करताना पर्यावरणाची हानी टाळण्याचं आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
केमिकल युक्त असे कलर्स आपण वापरू नये. इवन होळी जी आहे आपली, जे होळी आपण जाळतो त्याला सुद्धा आपण जे ऑलरेडी वाळलेली लाकडं घ्यावी, त्याच्यामधून पण झाडांची तोड करू नये किंवा घासलेट किंवा पॉल्युटेड असं कुठले ऑइल्स वापरू नये, जेणेकरून प्रदूषण होणार नाही असं आवाहन आम्ही लोकांना करतो.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होलिका पूजन तसंच प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो आणि परस्परांमधली द्वेषभावना नष्ट हो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्याचं वैशिष्ट्य असणाऱ्या होळीच्या सणाविषयी आता ऐकूया आमच्या वार्ताहराकडून.
गेल्या 5 दिवसांपासून सातपुड्यामधल्या विविध भागात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. असलीची ही मानाची होळी असल्यानं ती सकाळीच प्रज्वलित करण्यात आली आहे. या होळीसाठी परिसरातील आदिवासी बांधव आणि अधिकारी पाहुणे म्हणून उपस्थित होते. धडगावचा भोंगऱ्या उत्सव आज उत्साहात संपन्न झाला. नंदुरबार इथे आदिवासी काठी संस्थानाची राजवाडी होळी आज साजरी होईल. 12व्या शतकापासून सुरू झालेली ही परंपरा होळी आदिवासी समाजासाठी अत्यंत मानाची असते. या होळीला अनुभवण्यासाठी देश विदेशातून पर्यटक हजेरी लावतात. होळी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहाटेला ही होळी पेटवण्यात येईल. आकाशवाणी बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
माजी खासदार, माजी कुलगुरू, साहित्यिक आणि थोर विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं आज सकाळी लातूरमध्ये निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. वाघमारे यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता औसा तालुक्यातल्या कौठा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघमारे यांना आदरांजली अर्पण केली आहे. विद्वत्ता, तत्वनिष्ठा आणि लोकाभिमुखता यांचा त्रिवेणी संगम असलेल्या डॉ जनार्दन वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा दुवा निखळला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. नागपूर इथल्या स्फोटक निर्मिती कारखान्यातल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 19 झाली आहे. खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात काल हा स्फोट झाला. पोलिसांनी या कंपनीच्या 21 संचालक आणि भागधारकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून 9 संचालकांना अटक केली आहे. या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 75 लाख रुपये आणि जखमींना 25 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी कंपनीला दिले आहेत. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू झाल्याचा मोठा परिणाम आज जगभरातल्या शेअर बाजारात दिसून आला. व्यवहार सुरू झाले तेव्हा काही वेळ मोठ्या प्रमाणात घसरलेले देशातले शेअर बाजार सुधारले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1048 अंकांनी घसरून 80239 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 313 अंकांची घट नोंदवून 24866 अंकांवर थांबला. सोन्या चांदीचे दर आज मोठ्या प्रमाणात वधारले. मुंबईच्या सराफा बबाजारात 1 तोळा 24 कॅरेट सोन्यासाठी 1,72,000 रुपये तर 1 तोळा 22 कॅरेट सोन्यासाठी 1,71,800 रुपये मोजावे लागत होते. 1 किलो चांदी 2,98,000 रुपयांना मिळत होती. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2030 पर्यंत व्यापार 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यावर भारत आणि कॅनडा यांच्यात सहमती. अमेरिकेसोबत चर्चा करायला इराणचा नकार. अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले तीव्र. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचं केंद्राचं आवाहन. राज्यभरात सर्वत्र होळी आणि शिमग्याचा उत्साह. आणि माजी कुलगुरू साहित्यिक डॉ जनार्दन वाघमारे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.